जय जय रघुवीर समर्थ। दशक सातवा, समास पहिला, मंगलाचरण। श्री राम विद्यावंतांसा पूर्वजु, मत्ताननु एकद्विजु, त्रिनयेन चतुर्भुजो फरशपाणी। श्री राम कुबेरा पासून अर्थ, वेदा पासून परमार्थ, लक्ष्मी पासून समर्थ, भाग्यासी आले श्रीराम। तैसी मंगळमूर्ती अद्या, पासून जाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघवगद्या, सत्पात्रे जाले श्रीराम। जैसी समर्थाची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे, तैसे कवी श्रीराम। नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे श्रीराम। जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मूळारंभ, जो परात्पर स्वयंभ, आदियंती श्रीराम। तयापासूनि प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळवाहे श्रीराम। जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी, वेगळेपणे श्रीराम। जे द्वैताची जननी, की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी, अनंत ब्रह्मांडाची श्रीराम। की ते अवदंबरी वल्ली, अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली, दुहिता रूपे श्रीराम। वंदू ऐसी वेदमाता, आदिपुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था, सद्गुरुसी श्रीराम। जयाचे निकृपा दृष्टी, होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्वसृष्टी, आनंदमये श्रीराम। किंतो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक, अनाथ बंधू श्रीराम। मुमुक्षूचात की सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, वोळे कृपेचा जळधर, साधकावरी श्रीराम। कीते भवार्णवींसे तारू, बोधे पाववी पैलपारू, महा आवर्ती आधारू, भाविकासी श्रीराम। की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता, परमस्नेहाळू श्रीराम। की जो परस्त्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, नातरी सुखाचे माहेर, सुखस्वरूप श्रीराम। ऐसा सद्गुरु पूर्णपणे, तुटे भेदाची कडसणे, देह विणलोटांगणे, तया प्रभूसी श्रीराम। साधु संत आणि सज्जन, वंदूनिया श्रोते जन, आता कथान संधान, सावध ऐका श्रीराम। संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे वोसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे श्रीराम। ज्ञान सूर्य मावळला, तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ आवघा श्रीराम। नाही सत्वाचे चांदिणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे, आपे आपन दिसे श्रीराम। देहबुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे श्रीराम। निजेले असताच मेले, पुन्हा उपजता न निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक श्रीराम। निदसुरेपणेची सैरा, बहुती केल्या येरझारा, नेणो निया परमेश्वरा, भोगिले कष्ट श्रीराम। तया कष्टाचे निर्शन, व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणोनी हे निरूपण, अध्यात्मग्रंथ श्रीराम। सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर, भगवद्गीतेशी बोलिला। या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पाहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता श्रीराम अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् जयाचे चंचळ हृदये तेने ग्रंथ सोडूची नये सोडिता अलभ्य होये अर्थ येथीचा श्रीराम जयास जोडला परमार्थ तेने पाहावा हा ग्रंथ अर्थ शोधिता परमार्थ निश्चये बाणे श्रीराम जयासी नाही परमार्थ तयासी न कळे येथीचा अर्थ नेत्रे विण निधान स्वार्थ अंधास कळेना श्रीराम येक म्हणती मराठे काये हे तो भल्यासी ऐको नये ती मूर्खे नेणती सोये अर्थान्वयाची श्रीराम लोहाची मांदूस केली नाना रत्ने साठविली ते अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणवनी श्रीराम तैसी भाषा प्राकृत अर्थवेदांत आणि सिद्धांत नेणो नित्यागी भ्रांत मंदबुद्धिस्तव श्रीराम आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण द्रव्य घावे साठवण पाहोच नये श्रीराम परिस देखिला अंगणी मार्गी पडिला चिंतामणी आव्हावेल महागुणी कूपा मध्ये श्रीराम तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सुप्रचित अध्यात्मलाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे श्रीराम न करिता वित्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होये सुगम सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे श्रीराम जे वित्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी श्रीराम म्हणवनी कारण सत्समागम तेथे नलगे वित्पत्ती श्रम जन्मसार्थकाचे वर्म वेगळेची आहे श्रीराम भाषाभेदाश्च वर्तन्ते यर्थ एकोन संशयः पात्रद्वये यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशी श्रीराम तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता ये रवीत्या गुप्तार्था कोण जाणे श्रीराम आता असो हे बोलणे भाषा त्यागूनी अर्थ घेणे उत्तम घेऊनी त्याग करणे सालीटर फलांसा श्रीराम अर्थसार भाषा पोचट अभिमाने करावी खटपट नाना अहंतेने वाट रुधिली मोक्षाची श्रीराम शोध घेता लक्षांशाचा तेथे आधी वाच्यांश कैचा अगाध महिवा भगवंतांचा कळला पाहिजे श्रीराम मुकेपणाने बोलणे हे जयाचे तेची जाणे स्वानुभवाची खुणे स्वानुभवी पाहिजे श्रीराम अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैचा जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे श्रीराम परीक्षवंतान पुढे रत्न ठेविता होये समाधान तैसे ज्ञानियान पुढे ज्ञान बोलावे वाटे श्रीराम माया जाळे दुश्चित होय ते निरूपणी कामा न ये संसारिका कळे काये अर्थ येथीचा श्रीराम व्यवसायात्मिका बुद्धिरेके हकुरनंदन बहुशाखा जनंताश्च बुद्धयो व्यवसायिनां व्यवसायी जो माळीण त्यासी न कळे निरूपण येथे पाहिजे सावधपण अतिशयेसी श्रीराम नाना रत्ने नाना खाणी दुश्चितपणे घेता हानी परीक्षा नेणता प्राणी ठकला तेथे श्रीराम तैसे निरूपणी जाणा आहाच पाहाता कळेना मराठेची उमजेना काही केल्या श्रीराम जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल ते संस्कृता परिस खोल अध्यात्म श्रवण श्रीराम माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे तरीच ते मायेचे जाणावे स्वरूप आधी श्रीराम माया सगुण साकार माया सर्वस्व विकार माया जाणीते विस्तार पंचभूतांचा श्रीराम माया दृष्ट दृष्टी सदिसे माया भास मनासी भासे माया क्षणभंगूर नासे विवेक पाहाता श्रीराम माया अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप मायेची सीमा अमूप बोलिजे तितुकी श्रीराम माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग माया पाहाता अभंग खिळवाटे श्रीराम माया सृष्टीची रचना माया आपुली कल्पना माया तोडिता तुटेना ज्ञाने विण श्रीराम ऐशी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम पुढे ब्रह्म निरोपण निरोपिले ब्रह्मज्ञान जेणे तुटे माया भान एकसरे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास दुसरा ब्रह्मनिरूपण श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निस्संग निर्विकार ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू श्रीराम ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेकी एक ब्रह्म शाश्वत विवेक बोलिला शास्त्री श्रीराम ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प श्रीराम ब्रह्म या दृश्या वेगळे ब्रह्म शून्यत्वास निराळे ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना श्रीराम ब्रह्म दृष्टी सदिसेना ब्रह्म मूर्खासी असेना ब्रह्म साधू विनयेना अनुभवासी श्रीराम ब्रह्म सकळा हूनी थोर ब्रह्म ऐसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्माधिकासी श्रीराम ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलिजे त्याहूनी अनारिसे परिते श्रवणाभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम ब्रह्मास नामे अनंत परिते ब्रह्म नामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देतान शोभती श्रीराम ब्रह्मा सारिखे दुसरे पाहाता काय आहे खरे ब्रह्मदृष्टांत उत्तरे कदा नसाहे श्रीराम यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्म प्राप्ती ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन श्रीराम कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणवनी वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविण नाही श्रीराम भांडार गृहे भरली परी असती आडकिली हातास न येता किली सर्वही अप्राप्त श्रीराम तरी ते किली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी श्रीराम सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी श्रीराम तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड मने विण कैवाड साधनाचा श्रीराम त्याची मने विण प्राप्ती की वासने विण तृप्ती तेथे न चले वित्पत्ती कल्पनेची श्रीराम ते परे हूनी पर मन बुद्धी अगोचर संग सोडिता सत्वर पाविजे ते श्रीराम। संग सोडावा आपुला मग पाहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा श्रीराम। आपण म्हणजे मी पण, मी पण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम। सोडिता तया संगासी ऐक्य होये निसंगासी, कल्पने विण प्राप्तीसी अधिकार ऐसा श्रीराम। मी कोण ऐसे नेणिजे तया नाव अज्ञान बोलिजे, अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्मते श्रीराम। देह बुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहं भावासी श्रीराम। ऊंच नीच नाही परी राया रंका एकीच सरी, जाला पुरुष अथवा नारी एकच पद श्रीराम। ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे, शूद्राचे ब्रह्मते वोवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेचिना श्रीराम। उंच ब्रह्मते रायासी नीच ब्रह्मते परिवारासी, ऐसा भेद तया पासी मुळीच नाही श्रीराम। सकळासी मिळो न ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथे चिदाती श्रीराम। स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळासी मिळोन एकचि स्थळ विश्रांतीचे श्रीराम। गुरु शिष्या एकचि पद तेथे नाही भेदाभेद, परिया देहाचा संबंध तोडिला पाहिजे श्रीराम। देह बुद्धीचा अंती सकळासी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीयम नास्ती हे श्रुतिवचन श्रीराम। साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळोन एकची झाले देहातीत वस्तू श्रीराम। ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही आदिक उणे, उणे भाविलते सुणे देहबुद्धीचे श्रीराम। देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे श्रीराम। देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणो निविचक्षण निंदिती देहो श्रीराम। देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती श्रीराम। देहाचे निथोरपणे समाधानाशी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना श्रीराम। हित आहे देहातीत म्हणवनी निरोपिती संत, देहबुद्धीने अन्हित होची लागे श्रीराम। सामर्थ्य बळे देहबुद्धी योगी आसी तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी पैसा वो लागे श्रीराम। म्हणवनी देहबुद्धी हे झडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची श्रीराम। विवेक वस्तूकडे वोढी देहबुद्धी तेथू निपाडी, अहंताला ऊन निवडी वेगळेपणे श्रीराम। विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळोन जावे श्रीराम। सत्यब्रह्म ते कवण ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी श्रीराम। म्हणे ब्रह्म एकची असे परिते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती श्रीराम। जे जे जया अनुभवले तेचि तयासी मानले, तेथेच त्याचे विश्वासले अंतःकरण श्रीराम। ब्रह्म नाम रूपातीत असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद श्रीराम। अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार, अदृश्य अतर्के अपार ऐसी नामे श्रीराम। नाद रूप ज्योति रूप चैतन्य रूप सत्ता रूप साक्षरूप सस्वरूप ऐसी नामे श्रीराम, शून्य आणि सनातन सर्वेश्वर आणि सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन ऐसी नामे श्रीराम, सहज आणि सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे श्रीराम, विशाळ विस्तीर्ण विश्वंभर विमळ वस्तू व्योमाकार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे श्रीराम, परमात्मा ज्ञान घन एक रूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची श्रीराम, ऐसी नामे असंख्यात परीतो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे श्रीराम, तो विश्रांतीचा विश्राम आदिपुरुष आत्मा राम, ते एकचि परब्रह्म दुसरे नाही श्रीराम, तेची कळा या कारणे चौदा ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती तेने श्रवणे निश्चये बाणो श्रीराम, खोटे निवडिता एक सरे उरले ते जाणिजे खरे चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजेती श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक सातवा समास तिसरा चतुर्दश ब्रह्म निरूपण। श्रीराम श्रोता भावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होये समाधान साधकाचे श्रीराम, रत्ने साधा या कारणे मृत्तिका लागे एक वटणे चौदा ब्रह्मांची लक्षणे जाणिजे तैसी श्रीराम, पदार्थे विण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत पूर्वपक्षे विण सिद्धांत बोलताची नये श्रीराम, आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे श्रीराम, म्हणून चौदा ब्रह्मांचा संकेत बोलिला कळा या सिद्धांत येते श्रोती सावचित क्षण एक असावे श्रीराम, पहिले ते शब्द ब्रह्म दुजे ते मीतिकाक्षर ब्रह्म तिसरे खं ब्रह्म बोलिली श्रुती श्रीराम, चौथे जाण सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म सातवे श्रीराम, आठवे सगुण ब्रह्म नवे निर्गुण ब्रह्म दहावे वाच्य ब्रह्म जाणावे पै श्रीराम, अनुभवते अकरावे आनंद ब्रह्म ते बारावे तदाकार तेरावे चौदावे अनुर्वाच्य श्रीराम, ऐसी हे चौदा ब्रह्मे यांची निरोपिली नामे आता स्वरूपाची वर्मे संकेत दाऊ श्रीराम, अनुभवे विण भ्रम या नाव शब्द ब्रह्म आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर श्रीराम, खम शब्दे आकाश ब्रह्म महादाकाश व्यापक धर्म आता बोलिले सूक्ष्म सर्व ब्रह्म श्रीराम, पंचभूतांसे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे श्रीराम, या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोली जेल श्रीराम, पंचभूतादी मायेते चैतन्यची चेतविते म्हणवनी त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली दे श्रीराम, चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्मतत्वता तये सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म श्रीराम, साक्षत्व जयापासुनी ते हे आकळिले गुणी सगुण ब्रह्म ते वाणी तयासी वदे श्रीराम, जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्मतत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल श्रीराम, जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले नवते सर्वथा श्रीराम। या नाव अनुभव ब्रह्म आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याचे ही वर्म बोलिजेल श्रीराम। ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकारते अभेद, अनुर्वाची संवाद तुटो न गेला श्रीराम। ऐसी हे 14 ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे, साधके पाहाता ब्रह्मे बोधिजेना श्रीराम। ब्रह्म जाणावे शाश्वत माया तेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता श्रीराम। शब्द ब्रह्मते शाब्दिक अनुभवे विणमायिक, शाश्वताचा विवेक तेथे नाही श्रीराम। जे क्षर ना अक्षर तेथे कैचे मिति काक्षर, शाश्वताचा विचार तेथे ही न दिसे श्रीराम। खं ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नाशी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथे ही न दिसे श्रीराम। सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नाशीवंत, प्रलये बोलिला निश्चित वेदांत शास्त्री श्रीराम। ब्रह्म प्रलये मांडेल जेथे भूतान्वय कैचा तेथे, म्हणनिया सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम। अचळासी आणि चळण निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण मानीतना श्रीराम। जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत, सर्व ब्रह्म हे मात घडे केवी श्रीराम। असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नाशिवंत, वेगळे पणास अंत पाहणे कैचे श्रीराम। आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे, तेधे चैतन्याच्या नावे नाश आला श्रीराम। परिवारे विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थे विण साक्षता तेही मिथ्या श्रीराम। सगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काये, सगुण ब्रह्म निश्चये नाशिवंत श्रीराम। निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैचा ठाव, गुणे विण गौरव येईल कैचे श्रीराम। माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, काते कल्पनेचे आभाळ नाथिलेची श्रीराम। ग्रामो नास्ती कुतः सीमा जन्मे विण जीवात्मा, अद्वैतासी उपमा द्वैताची श्रीराम। माये विरहित सत्ता पदार्थे विण जाणता, अविद्ये विण चैतन्यता कोणास आली श्रीराम। सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम। ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चयेसी श्रीराम। निर्गुण ब्रह्माशी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे श्रीराम। आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाची भाव, तदाकारी ठाव वृत्तीस नाही श्रीराम। अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास उणे निवृत्तीन आणिले श्रीराम। अनुर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मती उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगियांची श्रीराम। वस्तू जे का निरोपाधी तेची सहज समाधी, जेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची श्रीराम। जो उपाधीचा अंत तोच जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम। असो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया ब्रह्म, अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम। आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम। निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी श्रीराम। कल्पनेचे येक बरे मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी श्रीराम निर्विकल्पाशी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे श्रीराम पदार्था ऐसे ब्रह्मनवे माते हाती धरून द्यावे असो हे अनुभवावे सद्गुरुमुखे श्रीराम पुढे कथेचा अन्वये केलाची करू निश्चये जेणे अनुभवासीये केवळ ब्रह्म श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम समास तिसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक सातवा समास चौथा विमल ब्रह्म निरूपण श्रीराम ब्रह्मनभाहूनी निर्मळ पाहाता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे श्रीराम एक विस स्वर्गे सप्तपाताळ मिळोन एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे श्रीराम अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडावृते तेणे विणस्थळ रीते अणुमात्र नाही श्रीराम जळी स्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेणे विणरिता प्राणी एक ही नाही श्रीराम जळचरास जैसे जळ बाह्याभ्यांतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रासी श्रीराम जळा वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणनी उपमा न साहे जळाची तया श्रीराम आकाशा बाहेरी पळो जाता पुढे आकाशची तत्वता तैसे तया अनंता अंतची नाही श्रीराम परीजे अखंड भेटले सर्वांगास लिगटले अति निकट करी परी चोरले सकळासी जे श्रीराम तयामधेची आसिजे परितयास नेणिजे उमजे भास नुमजे परब्रह्मते श्रीराम आकाशा मध्ये आभाळ तेणे आकाश वाटे डहुळ परिते मिथ्या निवळ आकाशची असे श्रीराम नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्याशी तैसे दृश्य ज्ञानीयासी मिथ्यारूप श्रीराम मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास स्वप्न जैसे जागा जालिया अपैसे बुझो लागे श्रीराम तैसे आपुलेनी अनुभवे ज्ञाने जागृती सी यावे मग माईक स्वभावे कळो लागे श्रीराम आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पैलीकडे तेचे आता निवाडे उमजोन दाऊ श्रीराम ब्रह्म ब्रह्मांडी कालवले पदार्थाशी व्यापून ठेले सर्वामध्ये विस्तारले अंश मात्रे श्रीराम ब्रह्मामध्ये सृष्टी भासे सृष्टीमध्ये ब्रह्म असे अनुभव घेता भासे अंश मात्रे श्रीराम अंश मात्रे सृष्टी भीतरी बाहेरी मर्यादा कोण करी सकळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे श्रीराम अमृती मध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून तयाचा अंश बोली देतो श्रीराम ब्रह्म तैसे कालवले परीते नाही हालवले सर्वामध्ये परी संचले संसलेपणे श्रीराम पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत पंकी आकाश अलिप्त असो नी जैसे श्रीराम ब्रह्माच दृष्टांत न घडे बुझावया देणे घडे परिदृष्टांती साहित्यपडे विचारिता आकाश श्रीराम खं ब्रह्म ऐशी श्रुती गगन सदृशम हे स्मृती म्हणनी ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे श्रीराम काळीमा नसता पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म श्रीराम म्हणनी ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन आडळे परी दर्शन नभे त्याचे श्रीराम। शब्द सृष्टीची रचना होत जात क्षणक्षणा परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी श्रीराम। असो ऐसी माया माईक शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे श्रीराम। पृथ्वीसी भेदून आहे परिते ब्रह्म कठीण नवे दूजी उपमा न साहे तया मृदत्वासी श्रीराम। पृथ्वी हुनी मृद जळ जळा हुनी तो अनळ अनळा हुनी कोमळ वायो जाणावा श्रीराम। वायो हून ते गगन अत्यंतची मृद जाण गगना हुनी मृद पूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम। वज्रास असे भेदिले परी मृदत्व नाही गेले उपमे रहित संचले कठिन नाम मृद श्रीराम। पृथ्वी मध्ये व्यापू नासे पृथ्वी नासे तेन नासे जळ शोषे तेन शोषे जळी असोनी श्रीराम। तेजी असे परी जळेना पवनी असे परी चळेना गगनी असे परी कळेना परब्रह्म ते श्रीराम। शरीर अवघे व्यापले परी ते नाही आडळले जवळीच दुरावले नवल कैसे श्रीराम। सन्मुखचि चहूकडे तयामध्ये पाहाणे घडे बाह्याभ्यांतरी रोकडे सिद्धचि आहे श्रीराम। तयामधेची आपण आपणा सबाह्य ते जाण दृश्या वेगळी खूण गगनासारखी श्रीराम। काही नाही से वाटले तेथे तिथे कोंदाटले जैसे न दिसे आपले आपणासी धन श्रीराम। जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम। मागे पुढे आकाश पदार्थे वीण जो पैस पृथ्वी वीण भकास एक रूप श्रीराम। जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम नामरूपातीत वर्म अनुभवी जाणे श्रीराम। नभी धूम्राचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी वोडंबर माया देवी श्रीराम। ऐसी माया शाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वाठाई सदोदित भरले असे श्रीराम। पोथी वाचू जाता आहे पाहे मृतका मध्येचे आहे नेत्री निघो निराहे मृदपणे श्रीराम। सर्वणे शब्द ऐकता मने विचार पाहता मनास बाह्य तत्वता परब्रह्मते श्रीराम। चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तुलागी आडवे ब्रह्म श्रीराम। असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची श्रीराम। ते जवळीच असे पाहू जाता न दिसे न दिसो न बसे काही एक श्रीराम। जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे नि अभावे आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म श्रीराम। ज्ञान दृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहो नेणे अंतरवृत्तीची घुणे अंतरवृत्ती साक्ष श्रीराम। जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी श्रीराम। साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम। जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम। ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास चौथा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक सातवा, समास पाचवा, द्वैत कल्पना निरस। श्रीराम केवळ ब्रह्म जे बोलिले ते अनुभवास आले, आणि मायेचेही लागले अनुसंधान। श्रीराम ब्रह्म अंतरी प्रकाशे, आणि माया ही प्रत्यक्ष दिसे। आता हे द्वैत निरसे कवणे परी हो। श्रीराम तरी आता सावधान एकाग्र करून या मन, माया ब्रह्म हे कवण जाणता हे। श्रीराम सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प, ऐसी है द्वैताचा जल्प मन चिकरी। श्रीराम जाणे ब्रह्म जाणे माया, ते एक जाणावी तुरिया, सर्व जाणे म्हणोनिया सर्व साक्षिणी। श्रीराम ऐक तुर्येचे लक्षण, जेथे सर्व जाणपण, सर्व चिनाही कवण जाणे लगा। श्रीराम संकल्प विकल्पाची सृष्टी, जाली मनाची ये पोटी, ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणो। श्रीराम साक्षत्व चैतन्यत्व सत्ता, हे गुण ब्रह्माची या माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे। श्रीराम घटमठाचे निगुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेचे निखरेपणे गुण ब्रह्मे। श्रीराम जव खरेपण मायेसी, तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैतकैचे। श्रीराम मनवनी सर्वसाक्षी मन, तेची झालिया उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले। श्रीराम जयास द्वैत भासले, ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान। श्रीराम एवं द्वैत आणि अद्वैत, होये वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली अनिवृत्त द्वैत कैचे। श्रीराम वृत्ती रहित जे ज्ञान, तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे। श्रीराम माया ब्रह्म ऐसा हेत, मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पने रहित जाणती ज्ञानी। श्रीराम जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पने हून पर, ते अनुभविता साचार द्वैत कैचे। श्रीराम द्वैत पाहाता ब्रह्मनसे, ब्रह्म पाहाता द्वैत नासे, द्वैता द्वैत भासे कल्पनेसी। श्रीराम कल्पना माया निवारी, कल्पना ब्रह्मथावरी, संशय धरी वाणी आणीवारी तेही कल्पना। श्रीराम कल्पना करी बंधन, कल्पना दे समाधान, ब्रह्मी लावी अनुसंधान तेही कल्पना। श्रीराम कल्पना द्वैताची माता, कल्पना ज्ञेप्ती तत्वता, बद्धता आणि मुक्तता कल्पना गुणे। श्रीराम कल्पना अंतरी सबळ, नस्ते दावी ब्रह्मगोळ, क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी। श्रीराम क्षणा एका धोका वाहे, क्षणा एका स्थिर राहे, क्षणा एका पाहे विस्मित होऊनी। श्रीराम क्षणा एका ते उमजे, क्षणा एका ते निर्बुजे, नाना विकार करिजे ते कल्पना जाणावी। श्रीराम कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना तेची केवळ मोक्षदाती। श्रीराम असो ऐसी हे कल्पना, साधने दे समाधान, येरवी हे पतना मूळ चकी। श्रीराम म्हणवन सर्वांचे मूळ, ते हे कल्पनाच केवळ, इजे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती। श्रीराम श्रवण आणि मनन निरध्यासे समाधान, मिथ्या कल्पनेचे भान उडोन जाये। श्रीराम शुद्ध ब्रह्माचा निश्चयो, करी कल्पनेचा जयो, निश्चितार्थे संशयो तुटोन गेला। श्रीराम मिथ्या कल्पनेचे कोडे, कैसे राहे साचा पुढे, जैसे सूर्याचे उजेडे नासे तम। श्रीराम तैसे ज्ञानाचे निप्रकाशे, मिथ्या कल्पना हे नासे, मग हे तुटे अपैसे, द्वैतानुसंधान श्रीराम, कल्पनेने कल्पना उडे, जैसा मृगे मृग सापडे, काशरेशर आतुडे आकाश मार्गी श्रीराम। शुद्ध कल्पनेचे बळ जालिया नासे सबळ, हेची वचन प्रांजळ सावध ऐका श्रीराम। शुद्ध कल्पनेची खूण स्वये कल्पिजे निर्गुण, सस्वरूपी विस्मरण पडोचिने दी श्रीराम। सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निर्शन, अद्वय निश्चयाचे ज्ञान तेच शुद्ध कल्पना श्रीराम। अद्वैत कल्पीते शुद्ध, द्वैत कल्पीते अशुद्ध, अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी श्रीराम। शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ, आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी श्रीराम। अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैतनासे, द्वैता सरिसी निरसे सबळ कल्पना श्रीराम। कल्पनेने कल्पना सरे ऐसी जाणावी चतुरे, सबळ गेलिया नंतरे शुद्ध उरली श्रीराम। शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप, स्वरूप कल्पिता तद्रूप होये आपण श्रीराम। कल्पनेशी मिथ्यत्व आले सहजचित तद्रूप जाले, आत्मनिश्चये नासिले कल्पनेशी श्रीराम। जेची क्षणी निश्चये चळे तेची क्षणी द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार श्रीराम। तैसे ज्ञान होता मळीण अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम। आता असो हे बोलणे झाले आशंका फेडू एका बोले, जयास द्वैत वासले ते तू नवेशी सर्वथा, मागील आशंका फिटली इतुकेन हे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, द्वैत कल्पना निर्शन नाम समास पाचवा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।